कर्णाचा दानशूरत्वाला तोड नाही हेच खरं. मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याही मराठी कादंबरीकाराच्या पहिल्याच कादंबरीला लाभलेली नाही. अनिवार्य नीतीचं गरगर फिरणं महान संयमानं सहन करीत जगायचं असतं हे कर्णाचं सांगणं आहे. कृष्णाप्रमाणेच कर्ण पौरुष चैतन्याचे आणि वर्णनिर्भयतेचे समर्थ आविष्करण आहे. जो कोणी जीवनसंघर्षात पिचला आहे त्याच्या संघर्षात आणि पिचण्यात सुद्धा पुरुषार्थी आणि शक्तिशाली जीवन सामावले आहे हा कर्णाचा तेजस्वी संदेश आहे. पांडवांच्या विजयाचे डांगोरे फिके पाडणारा हा संदेश आहे मौनाच्या विलक्षण रूपात. या मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही मृत्युंजय हेच आहे. नमस्कार श्रोते हो, मी पुष्कर देवरे आणि आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय. प्रकरण 14. हस्तिनापुरात महायुद्धाची तयारी सुरू झाली. दुर्योधन द्वारकेला निघून गेल्यामुळे शस्त्रास्त्र, युद्धभूमी, गजदल, अश्वसेना या सर्वांची पाहणी मलाच करावी लागत होती. नेहमी मदतीला तत्पर असणारा शोण संगती नव्हता. त्याची जागा दुर्योधनाच्या आग्रहामुळे अश्वत्थामेनं भरून काढली होती. तो माझ्याबरोबर फिरत होता, एक आश्रमवासी म्हणून नव्हे, तत्वज्ञ म्हणून नव्हे, आता एक योद्धा म्हणून. दुशासन मल्लपथकं, आल्यासेनेची व्यवस्था, त्यांची संचलनं या गोष्टी स्वतः पाहत होता. शकुनी मामा युद्धात भाग न घेणाऱ्या राजांना कौशल्यपूर्ण पत्र धाडून त्यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्यात मग्न झाले होते. महापुरातल्या सर्व नद्यांचा पाणलोट वायुगतीनं सागराकडेच धावतो तसे हस्तिनापूरच्या सभोवतीचे राजे चतुरुंगदल सैन्यासह हस्तिनापूर गाठीत होते. गंगेच्या विशाल किनाऱ्यावर सैनिकांच्या शिबिरांचे असंख्य तळ पडत होते. बाण, भाले, खडग, त्रिशूल यांची लक्षावधी पाती तयार करण्यात गढून गेलेले लोहकार घनांवर घन घालून लोहशाला दणनू लागले. ठिणग्या उडू लागल्या. घोड्यांच्या पाठीवर पालानं चढवून त्यांच्या तोंडी वेग देताना अश्वपाल थकू लागले. शेकडो घोड्यांच्या खुरांना लोहनाल ठोकण्यात अश्वपाल घडून गेले. हंड्या हंड्यांनी पाकशालेत अन्न शिजवताना पाकशालेच्या पालकांना निद्रा घेणे इतकाही अवसर सापडत नव्हता. रथाची मोडतोड पुन्हा नीट करणारे रथकार अवजार परजून मधमाशांसारखे अविरत कष्टत होते. अधिष्णात कुठून टाकलेल्या सोमवल्लींचा चोथा मध्यशालेभोवती इतका दाटला होता की दुरून तिच्या भित्ती ओळखू येणं शक्य नव्हतं. शिबिर उभारण्यासाठी लागणारे पटल विणताना विणकऱ्यांच्या डोळ्यांभोवती जाळी तयार होण्याची वेळ आली. त्यांनी कुरूंचा ठेवणीतील भगवा त्रिकोणी राजध्वज काढून त्याच्या त्रिकोणी काठाभोवती तलम अशा निळ्या रेशमी धाग्यांची नक्षी विणून मध्यभागी चंदेरी धाग्यात चंद्रप्रतिमा विणली होती. एका भल्या मोठ्या ढालीच्या आकाराएवढा तो मानध्वज महामंत्री विदुरांनी आपल्या हस्ते पितामहा भीष्मांच्या स्वाधीन केला. युद्ध आपल्या विचारसरणीला कधीच मानवणार नाही असं सांगणारे महामंत्री विदुर कुणाचीही मनधरणी न ऐकता युद्धापूर्वी हिमालयात जाणार असं राखीव गोटात निश्चयपूर्वक बोललं जात होतं. जाण्यापूर्वी राजमाता कुंतीदेवींना ते उपप्लाव्याला पोहोचत करणार असल्याचंही मला प्रभंजनाकडून समजलं होतं. आयुध परसताना होणारी खसखस, घोड्यांच्या खुरांची टपटप यांचं अविरत संगीत ऐकत युद्ध घाटत होतं. श्रीकृष्णाच्या अभूतपूर्व महायज्ञाची महान सज्जता होत होती. आर्यावर्तातील कोणत्याही तीर्थक्षेत्रावर भाऊक यात्रिकांची महायात्रा भरत नसेल एवढी मोठी संग्राम यात्रा हस्तिनापुराभोवती दाटलेली होती. त्यातील प्रत्येक संग्राम यात्रिकाला स्वर्गाची गंजलेली महाद्वार आपल्या पुष्टबाहूंनी ठोठावायची होती. शस्त्रांवर शस्त्र रचून त्या दिव्य सोपानानं स्वर्लोकांच्या साम्राज्यात मत्तपणे प्रवेश करायचा होता. उद्याच्या भीषण कालाची ती न्याय निष्ठुर मागणी होती. ती पूर्ण करण्यासाठी एकत्रित झालेले आत्मनिर्भर आणि बलदंड असे लक्ष सैनिक राजनगराच्या सर्व राजमार्गावरून उन्नत छातीने निर्भयपणे फिरताना मला राजवाड्याच्या सौदावरून रोज स्पष्ट दिसू लागले. नवीन येऊन मिळणाऱ्या सैनिक पथकांच्या असंख्य हत्ती घोड्यांनी घुसळल्यामुळे गंगेचं एरवी हिमासारखं दिसणारं पांढरशुभ्र पात्र दर दिन अधिकच गढूळ होत होतं. आयुधागारातील लक्षावधी आयुध बाहेर काढून परजण्यात आली होती. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीभोवती सम्रांगणाची कक्ष दाखविणारी असंख्य छोटी छोटी पांढरी निशाणं उभारण्यात आली. देशोदेशींचे विविध वर्णांचे विविध आकारांचे लहान मोठे शंख शंखागारात लाकडी बैठकींमध्ये रचून ठेवण्यात आले होते. नगरातील निवासांमधील शयनगृहातील दगडी सम्या कधी नव्हत्या त्या मध्यान्ह रात्रीपर्यंत जळत तेवत राहू लागल्या. महाराज हस्तींनी वसविलेल्या राजनगराच्या जीवनक्रमातील निर्वाणीचा समय येऊन ठेपला होता. मार्गशीर्षाच्या धुक्याचे दाट ढग राजवाड्याच्या तटाभोवती दाटू लागले. महायुद्ध, माझ्या आयुष्यातील हे तिसरं महायुद्ध होतं. पहिलं पांचालीच्या स्वयंवरात अनेक राजांनी मिळून कांपिल्य नगरात मांडलेलं, दुसरं युवराजनी भानुमतीचं युवराज दुर्धनानं हरण केलं त्याप्रसंगी मला लढावं लागलेलं. या दोन्ही महायुद्धात अनेक देशांचे राजे होते. आता हे तिसरं महायुद्ध होतं. पूर्वीची दोन्ही महायुद्ध आमच्या देशापासून फार दूर दुसऱ्या खंडात झाली होती. आम्हा कुरूंना त्याची प्रत्यक्ष जळ कधीच पोचली नाही. पण हे तिसरं महायुद्ध आता दुसऱ्याच्या खंडात नव्हतं, ते आमच्या देशानजीक येऊन ठेपलं होतं, अगदी हस्तिनापुराजवळ कुरुक्षेत्रावर. यावेळी अंतर्गत संघर्ष मिटवून मिळतील त्यांचं मिळेल ते सहाय्य घेऊन उभं टाकणं हेच सुज्ञपणाचं नव्हतं काय? माझं मन त्याच निर्धाराच्या निर्णयावर येऊन ठेपत होतं. कोणत्याही कारणासाठी ते आता कधीच डळमळणार नव्हतं. परिस्थितीचं आव्हान स्वीकारून मी उभा ठाकलो होतो, इतरांना धैर्य देत होतो. प्रथम कुरूंच्या साम्राज्याचा वृक्ष बळकटपणे धरतीत मुळे रोवून ताठपणे उभा राहायला पाहिजे, तरच त्यावरची कर्ण दुर्धन अश्वत्थामा महाराज धृतराष्ट्र पितामह ही गळती सुरक्षित राहू शकली असती. प्रथम देश राष्ट्र मग व्यक्ती आणि त्यांचा विचार. सहस्त्रावधी कुरु हातात हात गुंफून एकमेकांना झुंजतील तर हिमालयच काय, पण त्याच्या पलीकडेही जे दुर्लंघ्य असेल अजिंक्य असेल तेही पादांगरात करणं सहज शक्य होतं. दूतांकरवी पांडवांशी विचार विनिमय करून पितामहांनी युद्ध नियम ठरवून घेतले. अश्वत्थामा आणि दुशासन आपले परस्पर भिन्न स्वभाव विसरून त्यांनी नियम सहस्त्र योद्ध्यांच्या सैनिक दलांना समजावून सांगत होते. एकदा वापरून धरणीवर पडलेलं शस्त्र पुन्हा हाती घेऊन वापरू नका. निशस्त्र शरणागत विरथ मृत यांवर शस्त्र उचलू नका. प्रेत दहन करणारे सोमरस पुरविणारे अन्न शिजविणारे यांना वधू नका. पदातीनं पदाती अश्वसादानं अश्वसाद गजातीनं गजाती गदाधरानं गदाधर खडकधारकानं खडकधारक रथ्यानं रथी असा एकाएकाशीच संग्राम करा. सूर्यास्त होताच शस्त्र थांबवायला चुकू नका. अशा अनेक प्रकारच्या सूचना ते सैनिकांना देत होते. ते चुकू नयेत म्हणून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेत होते. ऐन मार्गशीर्षातील कडाक्याची थंडी असूनही राजनगरातील वातावरण तप्त झालं. पांडवांकडून पांचालीचा बंधू दृष्टद्युम्न युद्धभूमी आखण्यासाठी कुरुक्षेत्रावर आला. पितामहही हस्तिनापुरातून गेले. कुरुक्षेत्र हस्तिनापूरहून थोडं दूर इंद्रप्रस्थालगत होतं. त्यावर सूर्य ब्रह्म अशी अनेक सरोवर होती. दृष्टवती सरस्वती अशा नद्या होत्या. 15-1 योजनांचा प्रशस्त भूप्रदेश युद्धभूमी ठरणार होता. गज अश्व पायदळ आणि रथदळ यांची स्थानं निश्चित करून घेऊन हस्तिनापुरात एक पळभरे न थांबता जाता जाता राजमातेला विदुरांच्या पर्णकुटीला भेटून दृष्टद्युम्न परस्परच उपप्लाव्याला निघून गेला. आखलेली युद्धभूमी पाहून आलेला सत्यसेन काळजीनं म्हणत होता की दक्षिणेच्या दिशेनं ती उतरती होत गेली आहे. त्याची सत्यता पटवून घ्यावी म्हणून स्वतः मीच समरांगण पाहून आलो. तो म्हणाला ते सत्य होतं. कितीही भर घातली असती तरी युद्धभूमीवरील दक्षिणेकडील उतरण संपातळीत आणता आली नसती, कारण तिचं क्षेत्र अवाढव्य होतं. युद्धभूमीची एक राहो, पण माझी जीवनाची उतरण आता कशानं संपातळीत येणार होती? मार्गशीर्षातील पंचमी मागं पडली. थंडीचा कडाका थोडा कमी झाला. द्वारकेहून परतलेला दुर्धन नगरात शिरताना त्याच्या रथात श्रीकृष्ण दिसतो काय म्हणून मी सौदावरून मोठ्या उत्सुक्यानं पाहिलं. त्याच्या मागून यादवांची 7 अक्षयणी अफाट सेना नगरात घुसली. श्रीकृष्ण मात्र कुठंच दिसत नव्हता. युवराज दुर्धनानं त्याला तटस्थ ठेवण्यात यश मिळवलं असावं. तसा तो किमयागार आहे म्हणून मी त्याला सामोरा गेलो, पण तो अर्धवट यशस्वी. छे, यशस्वी कसला, पूर्ण अयशस्वी होऊनच द्वारकेतून परतला होता. त्याच्या राजकीय धूर्तपणालाही श्रीकृष्णानं बाजू दिली होती. एकीकडे निशस्त्र मी आणि दुसरीकडे सशस्त्र अशी बलदंड सैनिक योद्ध्यांची 7 औक्षणी यादव सेना, यांपैकी काय पाहिजे तुला? असा मोह टाकणारा विचित्र प्रश्न श्रीकृष्णाने त्याला टाकला होता. माझ्या सर्व सूचना दूर सारून दुर्योधनाने शेवटी यादव सेना स्वीकारली होती. मला निशस्त्र, हात बांधलेला, अबोल कसाही केवळ तूच पाहिजेस. तसा तू येणार नसशील तर द्वारकेत स्वस्थ बसून राहा, मला तुझी यादव सेना नको. असं श्रीकृष्णाला द्वारकेतच बद्ध करणार तो काहीही बोलला नव्हता. उलट 1,500,000 यादव सेना हस्तिनापुराकडे वळवण्यात आपण राजकीय दृष्ट्या किती यशस्वी झालो आहोत ते सांगण्यासाठी तो दौडत वेगाने येऊन म्हणाला की,
कर्ण, निशस्त्र श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या रथावरचा ध्वजदंड यात कोणतं अंतर आहे? तो अर्जुनाचा सारथ्य करणार आहे, शस्त्राऐवजी वेग आणि आसूड हाती घेणार आहे. आपल्याकडे सारथी काय कमी आहेत? त्याला आणण्यापेक्षा त्याची 1,500,000 सेना आणून मी कुरूंचं सेना सामर्थ्य बळकट केलं आहे, असं नाही तुला वाटत?
युवराजा, युद्धात बुद्धी नावाचं शस्त्र सर्वात अधिक प्रभावी असतं, हे तुला माहीत नाही काय?
अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा श्रीकृष्ण घोड्याचे वेग आखडील, पण जिभेचे सैल सोडील हे तुला कसं समजलं नाही?
त्याला मूकपणे सारथ्य करण्याची अट जरी तू घालतास तरी बरं होतं, असं त्या राजनीती कुशल म्हणणाऱ्या नरेशाला सांगावं असं मला वाटलं, पण मी ते टाळलं. चुका मान्य करणं, त्या सुधारण्यासाठी धडपडणं, सर्वांना विश्वासात घेणं, हे हस्तिनापुरासारख्या बलाढ्य देशाचं नेतृत्व करणाऱ्या त्या युवराजाच्या जीवनात आताशा कुठंच दिसत नव्हते. योगातलेले महायुद्ध, अवतीभोवतीच्या ज्वलंत समस्या, पितामह, गुरुद्रोण यांसारख्या वृद्धत्वानं निष्प्रभ झालेल्या कुरूंच्या हाती असलेली दीर्घकालाची राज्यसूत्र, निर्वाणीच्या प्रसंगी असावे लागणाऱ्या एकात्मतेचा अभाव, या साऱ्या अडचणींमुळे दूरदृष्टीचा मार्ग कुठेही सापडत नव्हता. कोळ्याच्या जाळ्यात सापडलेल्या कीटकासारखा युवराज जितका धडपडत होता तितका अधिकच गुरफटत चालला होता, मला हे स्पष्ट दिसत होतं. तो आणि त्यानं निवडलेला राज्यकारभाराचा मार्ग सर्वच महान धोक्यात येत होतं. काही आशेचा किरण दिसतो काय यासाठी मी तळमळत होतो, मात्र आपण एकटेच सामर्थ्यशाली आहोत, कुणीही आपल्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. हस्तिनापूरचं प्राचीन राज्य करण्याची बुद्धिकुशलता केवळ आपल्या आणि आपल्या एकट्याच्याच अंगी एकवटली आहे, या विचित्र अहंगंडानं दुर्योधन इतका घेरला होता की कुणालाही विश्वासात घ्यायला तो तयार नव्हता. माझी सूचना, माझा परामर्श हा एका आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या जीवन मित्राचा विचार आहे हेही त्याला पुरेसं पटत नव्हतं. श्रीकृष्ण सोडून तो यादव सेना घेऊन आला होता. एकूण सैन्यसंख्या आता 11 औक्षणींवर गेली होती. सेनापतीची निवड करून त्याच्या नेतृत्वाखाली सेनापथकांची योजना करण्याचा समय आला होता. एक एक पथक हस्तिनापूर सोडून कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे मार्गस्थ झालं होतं. कुरुक्षेत्राच्या दक्षिण दिशेला सैन्याची शिबिरं पडली होती. राजनगर सुनसुन भासत होतं. सैनिकांना निरोप देणाऱ्या स्त्रिया उंबरठे गृहागृहात आपल्या कुलदैवताला आळवीत नंदादीप जाळत होत्या. पथकांची व्यवस्था पाहण्यासाठी मीही हस्तिनापूर सोडलो. राजनगरातील सर्व वर्दळ कुरुक्षेत्राभोवती दाटली होती. मधाच्या पोळ्याला मधमाशा दाटीवाटीने एकमेकींना पंख भिडवून चिकटलेले असतात, तसे लक्षावधी सैनिक कुरुक्षेत्राच्या सम्रांगणाच्या पश्चिम दिशेला चिकटले होते. अंग, अंगारक, अलब्ध, अंबष्टक, अलंबूस, आश्चर्युंगी हे राक्षस राजे आपले विशाल देही सावरीत गजदलातील सहस्रावधी गजांना आखलेल्या जागेत उभे करण्यात मग्न झाले होते. अनश्वस, अनुशाल्व, अपराजित, अचल, अरिष्टसेन, विंद, अनुविंद, अंगद, अच्युतायू, अशोक, अश्वकेतू, आषाढ, आर्जव, इंद्रवर्मन, ईश्वर, उग्रतीर्थ, उग्रमन्यू, उलूक हे निष्णात अश्वतज्ञ अश्वसादांना सूचना देऊन अश्वदल एका रांगेत उभे करण्यात स्वतःला विसरले होते. क्षेमदूती, क्षेमशर्दन, भगदत्त, कृतवर्मा, बृहद्बल, बाल्लिक, नीलध्वज, चिरवारस, दीर्घप्रज्ञ, नियुतायू, पौंड्रक, दीर्घायू हे विख्यात रथसम्राट आपापल्या रथांना त्यांची नियुक्त स्थानं दाखवित होते. गुरुद्रोण, कृप, शल्य, शकुनीमामा, जयद्रथ, अश्वत्थामा, दुर्धन, दुशासन सर्वजण महापुरातील गंगेसारख्या 24,00,000 सेनेचं अनुशासन पाहत होते. मगध, मद्र, बाल्लिक, गांधार, अवंती, निषाद, सिंद, कलिंद, चेदी सर्व देशांचे विविध आकारांचे, विविध वर्णांचे राजध्वज फरफरत होते. कुरुक्षेत्राला वळसा देऊन वाहणाऱ्या सरस्वतीचं व संत दृष्टद्वतीचं पात्रही दिवसागणिक थरथरत होतं. सैन्याची शिबिरं व्यवस्थित उभी राहिली याची खात्री होताच मी राजनगराकडे परतलो. उपप्लाव्याहून मार्गशीर्ष मासातील वद्य द्वितीयेचा दिवस श्रीकृष्णाकडे नियुक्त झाला.
प्रकरण 15.
श्रीकृष्णाकडून युद्धाचा दिवस निश्चित होऊन येताच कुरुसैन्यात सेनापतीच्या निवडीची चर्चा सुरू झाली. दुर्योधन सर्वांना माझंच नाव त्यासाठी आग्रहानं सांगत होता. अश्वत्थामा, दुशासन, मामा, जयद्रथ इत्यादींचा त्याला पाठिंबा होता. मला मात्र ज्येष्ठ म्हणून पितामह भीष्मांनी सेनापतीपद स्वीकारावं असंच वाटत होतं. पण सर्वांनी मलाच आग्रह केला तर तो नाकारता येणं शक्य नव्हतं. त्यासाठी माझ्या पित्याला अर्घ्यदानासाठी ओंजळी अर्पून त्यांचा आशीर्वाद घेणं माझं कर्तव्य होतं. ही युद्धापूर्वीची अर्घ्यदानं होती. पिता, पुत्र, सखे, सोबती अशा कोणत्याच प्रेमपाशात मनाचा कोणताही धागा यावेळी अडकता कामा नव्हता. श्रद्धा, एकाग्रता यांशिवाय अन्य कोणताच भाव मनातून व्यक्त होता उपयोगी नव्हता. असाच एका सुप्रभाती मी माझ्या भावसाधनेत व्यग्र होतो. सगळीकडे नीरव शांततेत शांतता होती. किनाऱ्यावरच्या विष्णू मंदिरातील घंटेच्या कुणीतरी भक्तानं निर्माण केलेल्या नादलहरी अधूनमधून कानांवर आदळत होत्या. माझ्या उंजळीतील पाण्याचा प्रत्येक थेंब टपटप असा आवाज करून गंगेला विचारित होता की तुला आठवते काय या कर्णानं आपल्या आयुष्यात आजवर किती उंजळीने दान केलं आहे. गंगा आपल्या असंख्य लहरींच्या नेत्रांनी वर मुख करून माझ्या पित्यालाच त्याचं उत्तर विचारित होती. त्यांचा तो अबोल संवाद मला समजत होता. दोघांनाही एकमेकांना उत्तर देता येत नव्हतं म्हणून मीच त्यांना सांगत होतो. गंगा माते, तुझ्या जललहरीन इतक्या आणि सूर्यदेव, तुमच्या प्रकाश लहरीन इतक्या असंख्य अर्घ्यदानांच्या ओंजळी मी तुम्हाला अर्पण केल्या असतील. त्यातच आणखी थोड्यांची आजही भर घालतो आहे. त्यांनाही सामावून घ्या. उद्यानाला ताटव्यांचा, आकाशाला तारकांचा, आम्रवृक्षाला कमी अधिक फुललेल्या मोहराचा, मातेला आपल्या पुत्रांचा कधीतरी भार वाटला आहे काय? मग माझ्या या श्रद्धेनं, प्रेमानं आणि भक्तिभावानं काठोकाठ भरलेल्या ओंजळी तुम्हाला तरी कशा भारभूत वाटतील? तुम्हीच माझे माता पिता. गंगे, तू मला तारलंस. सूर्यदेव, तुम्ही मला धोक्याचे संकेत करून चेतावणी देऊन उजवळलत. मी तुमचाच पुत्र आहे. दुर्धन, मामा, अश्वत्थामा, पितामह, विदूर, महाराज धृतराष्ट्र कुणाकुणाशी आता एकही शब्द बोलावासा नाही वाटत. जीवनाच्या यात्रेत माझ्या भोवती क्षणभर जमलेले हे असंख्य यात्रिक आहेत. तुम्ही मात्र, ज्यांच्यासाठी मी ही बिकट यात्रा चालून आलो, ते साक्षात त्रिकालाचे परमेश्वर आहात. बोला, काहीतरी माझ्याशी बोला. सांगा, या यात्रेत काही प्रमाद माझ्या हातून घडला आहे काय? कर्ण या नावातील कर्तेपणाला कुठं काळीमा लागला आहे काय? मी निवडलेला कौरव पक्ष माझ्या स्वार्थासाठी आहे काय? कौरव नसतानाही मी जे कुरूंसाठी केलं ते माता पिता असून तुम्ही माझ्यासाठी तरी कधी केलं आहे काय? सगळं हस्तिनापूर म्हणतंय की कवच कुंडल नसलेला शापदग्ध झालेला कर्ण निष्प्रभ आहे. त्यांना मी कसं पटवू की ढगाळलं म्हणजे काही अंधकाराचं राज्य जगावर आलं नसतं? सांगा, कर्ण दुर्भागी आहे, सामर्थ्यहीन आहे असं म्हणण्याचा अधिकार कुणाला आहे काय? शेवटी भाग्य, सामर्थ्य, यश यांना मोजण्याचा मापदंड तरी काय? संपत्ती, राज्य, कीर्ती, केवळ जगण्यासाठी जगलेलं शेकडो वर्षांचं दीर्घायुष्य? नाही, मी यातला कोणताच पर्याय कधीही निवडला नाही. गंगे, तुझ्या लपलपणाऱ्या असंख्य जल्लरींसारखंच माझं जीवन आहे. सूर्यदेव, चैतन्याचं लेणं घेऊन येणाऱ्या तुमच्या सहस्त्र किरणांसारखंच माझं जीवन नाही काय? कधी कधी पावसाची सर कोसळून जाते आणि तुमच्या किरणशलाकेतून पांढरा, हिरवा, निळा, जांभळा असं सप्त वर्ण फेकणारं इंद्रधनुष्य तयार होतं. आखाड्याचा दिवस, पांचालीचं स्वयंवर, वृषालीशी विवाह, कवच कुंडलांचं दान, श्रीकृष्णाला नकार हे माझ्या जीवनातील अनेक भावांचं प्रकटन करणारं तसंच इंद्रधनुष्य नाही काय? जवळजवळ येत चाललेल्या महायुद्धात तुमच्या नावाला आणि कुलाला शोभेल असं लढण्याचं सामर्थ्य मला द्या. माझ्या भावश्रद्धेच्या या उंजळी मान्य करून घ्या. एक दोन पाच दहा पन्नास शंभर माझ्या हातातील पाण्याच्या उंजळी गंगेच्या पात्रात एकरूप होत होत्या. भोवतीच्या जगाचं मला काहीही भानही नव्हतं. क्षणाक्षणाला मन अविचलपणे हिमालयासारखं स्थिरावं लागलं. भर मध्यान्नीचा समय आला. सूर्यदेव माथ्यावर आले. गंगेकाठची वाळू तापून तापून थकली असावी, कारण उष्ण उष्ण वायूच्या लहलहणाऱ्या ज्वाळा माझ्या उघड्या दंडांना स्पष्ट जाणवू लागल्या. अर्ध्या शरीराला गंगेच्या पाण्याचा शीतल स्पर्श, तर अर्ध्याला तप्त वायूचा दाहक स्पर्श. जीवनातील सुखदुःखही अशीच एकमेकांशेजारी पोहलेली नसतात काय? गंगेचं शीतल पात्र आणि कडेची तप्त मरुभूमी पडलेली असते तशी. फार समय झाला म्हणून पात्राबाहेर पडण्यासाठी वळलो, कारण सेनापतीच्या निवडीची बैठक माझ्याशिवाय सुरू होणार नव्हती. जिकडे अंगावरचं उत्तरी ठेवलं होतं त्या नेहमीच्या कदंब वृक्षाच्या बागदार फांदीकडे चाललो. मन स्थिर आणि अविचल होतं. पाण्याबाहेर पडताच तप्त वाळूचे चटके तळपायांना पोळू लागले. दुर्योधनानं सेनापती पदाचा आग्रह माझ्यासाठी धरला तर पितामहांचं महत्व सर्व योद्ध्यांना कसं पटवावं? त्यांनीच सेनापतीपद पत्करणं योग्य आहे हे दुर्योधनाचं मन न दुखवता त्याला कसं सांगावं? कितीही झालं तरी पितामह ज्येष्ठ आहेत. त्यांनी तप आणि तप कुरूंचं नेतृत्व केलं आहे. तेच सेनापती होणं योग्य नाही काय? आपण त्यांच्या नेतृत्वाखाली लढावं. विचारांच्या तंद्रीतच कदंबाजवळ आलो. मान उंचावून त्याच्या शाखेवरील उत्तरीय वाऱ्यानं उडून गेलं की तसंच आहे हे पाहण्यासाठी एक दृष्टिक्षेप टाकला. समोर जे पाहिलं ते सत्य आहे की स्वप्न या साशंकतेनं मनाच्या मरुभूमीवरचे स्मृतींचे असंख्य वालुककण भुरभुर स्वैर उडू लागले. मी पात्रात आहे, किनाऱ्यावरच्या तप्त वाळूत आहे, कर्ण आहे की अन्य कोणी आहे काहीच समजेना. माझ्या जीवनात मला प्रचंड धक्के देणारे अनेक समप्रसंग येऊन गेले होते. सद्भावाला साक्षी ठेवून शक्य असेल तेवढ्या धीरोदात्तपणे मी त्यांना तोंड दिलं होतं. पण जे मी समोर पाहत होतो ते माझं सर्वार्थानं कडेलोट करणारं होतं. माझ्या उत्तरीयाच्या छायेत सूर्यदेवांपासून आपलं तोंड लपविण्यासाठी कदंब वृक्षाखालच्या तप्त वाळूत शुभ्र केशांकित कुंतीदेवी सर्वांग अवगुंठून उभ्या होत्या. त्यांच्या केवळ दर्शनानंच माझ्या जीवनाचे रथचक्र माझ्यासमोर घरघर फिरू लागलं. किती घटना, किती आरे! अश्वनदीचं पात्र, हिंदुळणारी लाकडी पेटिका, सारथ्यांच्या पर्णकुटीच्या जीर्ण कुडाचा आश्रय घेऊन वाढलेलं माझं पोरक बालपण, सुतपुत्र सुतपुत्र म्हणून लाथडलेलं माझं एकाकी, कोंदटलेलं अवमानित यौवन, भरकटलेल्या भग्न नौकेसारखं परिस्थितीचे निर्दय क्रूर लाटांच्या अगणित थपडा खात आलेलं माझं संपूर्ण जीवन, मनाची जाणीवही ज्यावेळी मनाला नव्हती तेव्हापासून पुढं उभा ठाकलेला निर्दय अपमान, ही स्त्री तीच होती जिने एका भक्कम पाषाणापासून सुडौल मूर्ती करण्याऐवजी त्याची सर्वांनी पायदळी तुडवावी अशी मळकट पायदंडी केली होती. हीच ती स्त्री होती जिनं माझ्या जीवनाच्या राजवस्त्राची लखतरं करून समाजाच्या काटेरी कुंभावर निसंकोच टांगली होती. ही तीच स्त्री होती जिनं माझ्या आयुष्याचं राजकमल अश्वनदीच्या मळकट पाण्यात फेकून त्याचं कर्दम करण्याचा क्रूर कट केला होता. ही तीच स्त्री होती जिनं राजमुकुटात बसवावं असं राजरत्न एका सारथ्याच्या कंठातील फुटक्या वैदुऱ्यात गुंफून टाकलं होतं. कशासाठी ती आज माझ्यासमोर उभी होती? स्त्री, माता, मांगल्याचं महान मंदिर, मातृत्वाचं मृदू महात्म्य, महाकवींनी आणि ऋषीमुनींनी वर्णिलेलं पवित्र पूजास्थान, सिद्ध साधक गंधर्व चारण देव यांनी मस्तक नमविलेलं मुक्तिस्थान, माझ्यासमोर मात्र कोणत्या स्वरूपात ते उभं होतं? नुकतंच जन्मलेलं पिल्लू खाणारी व्याघ्रीन आणि समोरची स्त्री यात कोणतं अंतर होतं? ती व्याघ्रीन आपल्या पिल्लाच्या असंख्य यातना त्याला खाऊन शेवटी आपल्या उदरात पुन्हा घेऊन मातृत्वाची लाज तरी राखते. पण या स्त्रीनं आपल्या प्रतिष्ठेच्या दातांनी माझी कोवळी मान मोडून मला अर्धवट मेलेल्या स्थितीतच अश्वनदीच्या जलमय अरण्यात टाकलं नव्हतं काय? पायांखालच्या तप्त वाळून तळपाय पोळत होते. त्यापेक्षा तिच्या दर्शनानं माझं मन पोळू लागलं. सगळं ब्रह्मांडच गोल गरगर फिरत मला ओरडून सांगत होत की कर्णा, तू सुतपुत्र आहेस, तू सुतपुत्र आहेस. त्यातच समोरची स्त्रीही आपला आवाज मिसळून तसंच ओरडत असल्याचं मला भास झाला. मस्तक दोन्ही तळहांनी घट्ट धरून डोळे गच्च मिटून घेतले. आकाशातल्या सूर्यदेवांचं तप्त तेजोगोल माझ्या मस्तकावर कोसळून तू मला क्षणार्धात वितळून टाकील तर बरं होईल असंच वाटू लागलं. तरीही ती निर्देश स्त्री माझ्या वितळलेल्या शरीराच्या पाठावर पाय देऊन परत जायला मागं पुढं पाहणार नाही या कल्पनेनं मला वेड तर लागणार नाही अशी भयंका मला व्याकुळ करू लागली. चालती हो म्हणून ओरडण्यासाठी मी डोळे उघडले. ती तशीच माझ्या उत्तरीयाच्या छायेत अवगुंठून उभी होती. तिची माझी ही पहिलीच भेट होती. ही एकच संधी होती की तिला सूतपुत्र या शब्दाच्या हृदयाला क्षत पाडणाऱ्या असह्य यातना मला एक कविता येणार होत्या. सुदैवानं जीवनातील हा एकच फासा माझ्याकडून पडत होता. हा आराध्य सूतपुत्र आपणाला वंदन करतो आहे वंदनीय प्रातस्मरणीय राजमाता. पुढं होऊन तप्त वाळूत गुडघे टेकून तिला मी वंदन केलं. आत्म्याला आत्म्यानंच शुद्धीवर आणावं लागतं. कर्ण उठा. तिनं दंडाला धरून मला उठविलं. मला आपण आदरार्थी संबोधू नका राजमाता. महाराज धृतराष्ट्रांच्या रथाचे घोडे हाकणाऱ्या त्यांना खरारा करणाऱ्या सारथी अधिरथाचा मी पुत्र आहे. सुदैव नाही पेक्षा आपल्या ही राजरथाचे वेग हाती धरून मी आपली ही सारथ्य सेवा केली असती. कर्ण मला अहो जाहो म्हणू नका. श्रीकृष्णानं सर्व सांगितलं असताही असं काळजाला घर पाडणार वेदक काही बोलू नकोस. पुत्रा तू जाणतोस मी कोण आहे ते. तुला पूर्ण माहीत आहे की तू कोण आहेस ते. सांग माझ्या नेत्रातील अश्रू तरी तुला परिचयाचे वाटतात की नाही. ती आपलं श्रांत मुख ओंजळीत घेऊन स्पंदू लागली.
अश्रू. अश्रूंनी भडकलेल्या हृदयाचे वनवे कधीच विजत नसतात. तुझे अश्रूच काय पण मस्त कापटून इथं रक्त आलेलं कपाळही तू माझ्या समोर धरलंस तरी त्या रक्ताचीही मला आता ओळख लागणार नाही. या तप्त मरुभूमी सारखं असलेलं माझं जीवन तुझ्या राजजीवनाच्या शीतल गंगापात्राला कधीच स्पर्शू शकत नाही. मी कोण कुठला. तू राजमाता पांडवांची भाग्यशाली जननी.
कर्ण आपल्या मातेला राजमाता म्हणून तिच्या वृद्ध मनावर जळजळीत अंगार ठेवू नकोस. पुत्रा ये मला आलिंगन दे.
तिनं आपले थरथरणारे हात विस्तारले. पानावलेले डोळे फडफडविले.
माता माता म्हणून घेणाऱ्या निर्दय स्त्रिये खरोखरच एखादा धगधगीत अंगार तुझ्या हृदयावर कुणी धैर्याने ठेवलाच तर तोही गाठून तिथं राख होईल इतकं तुझं हृदय पाशानी आहे. माता म्हणून घेण्याचा कोणता अधिकार गाजवण्यासाठी तू माझ्यासमोर उजळ माथ्यानं आज आली आहेस. आजच तुला मातृत्वाचा एवढा कळवळता पुळका का आला. नात्याची लटकी ढाल घेऊन येणाऱ्या निर्दय माझी माता आहे अश्वनदी चर्मनवती गंगा. मला आपल्या पर्णकुटीच्या जीर्ण कुडाखाली आश्रय देणारी राधा माता आणि शेवटी आपल्या कुशीत चिर विश्राम देणारी ही माझी पुण्यपावन आर्यभूमी. माता हा शब्द आपल्या कलंकित जिभेनं उच्चारून त्यानं पावित्र्य भ्रष्ट करण्याचं महापातक पुन्हा या कर्णासमोर करू नकोस. जा पांडवांच्या पराक्रमी पंचकडीत रममान हो. विदुरांच्या पर्णकुटीत पुण्य गाठीशी बांधण्यासाठी व्रत वैकल्य कर. श्रीकृष्णाला कन्या खायला घालून दाताच्या कन्या होईपर्यंत सांग अधिरथाचा पुत्र माजला आहे त्याला भीमाच्या गदेनं ठेचूनच काढलं पाहिजे. जा अश्वनदीवर सोडलेल्या माझ्या जीवन नौकेला आता विश्वाच्या महासागरात थोपविण्यासाठी तुझ्या सुरकुतलेल्या हातांचं सुकाणू मुळीच समर्थ नाही. नाळही न कापता सोडलेलं बाळ आपल्या पुत्रांचं काळं होत आहे हे भाळी आलेलं पाहून मुकाट अश्रू ढाळ. जे मी जीवनभर सहन केलं आहे ते तू काही क्षणांसाठी सहन करून बघ. जा कर्ण तुझा पुत्र नाही तू त्याची माता नाहीस. वैरी सुद्धा करणार नाही एवढी अक्षम्य शिक्षा तू एका अजान अबोध नवजात बालकाला केली आहेस.
कर्ण कौरवांच्या सहवासात राहून दुर्योधन दुशासनासारखा बोलताना तू हे विसरतो आहेस की तुझी महान दुःख सहन करण्यासाठी तुला दैवानं पुरुषाचं खंबीर काळीज तरी दिलं आहे. पण मी अरे मी सोसत असलेल्या यातना या मरणाहूनही भयानक आहेत. बालपणापासून दैव मला क्रूर थपडा देत हवं तिथं हाकारत आलं आहे. मी केलेला तुझा त्याग हा एका मातेनं आपल्या पुत्राचा केलेला त्याग नाही. पुत्रप्राप्तीसाठी असंख्य स्त्रियांची मनं व्यथित होत असताना
कोणती माता आपल्या पुत्राचा सुखासुखी त्याग करेल? पण तुझा जन्मच असा प्रसंगी झाला की तू आणि मी आपल्या दोघांनाही जीवनात मानानं जगण्याचा दुसरा कुठलाच मार्गच नव्हता. पुत्रा, तुझ्या वियोगानं गेली 6 तपक रणणारं माझं मातृहृदय माझ्या 5 पुत्रांना कधीच दिसलं नाही. श्रीकृष्ण, विदुर भाऊजी, पितामह यांना कळलं नाही आणि आज तू ते समजावून घ्यायला तयार नाहीस. तुझा वियोग, वैधव्य, पुत्रांचा वनवास, तुझी निर्भत्सना, द्रौपदीची विटंबना आणि आज तुम्ही बंधूंनी अज्ञानांना एकमेकांविरुद्ध थोपटलेला दंड पाहताना एखाद्या स्त्रीला वेड लागल्याशिवाय राहील काय? जगाला उजळणाऱ्या, त्याला अंधकारातून मार्ग दाखविणाऱ्या तुझ्या त्या तेजवंत पित्यानं कधीतरी मला मार्ग दाखविला आहे काय? तुझं जीवन तरी उजळलं आहे काय? नाही. कर्ण, सामान्यांची दुःख सामान्य असतात, असामान्यांची दुःखही असामान्यच असतात. तुला ती डोळे मिटून मूकपणे सहन केलीच पाहिजेत. तू ती केलीही आहेस. आता त्यांचा शेवट कर. चल, माझ्या पुत्रांत चल. सर्वांनी तुला राज्याभिषेक केलेला मला एकदा डोळ्याभर पाहू दे. चल, माझ्या नेत्रांची निरांजनं, अश्रूंची इंगुती घालून तेवढ्यासाठीच मी गेली 6 दप सतत तेवट ठेवली आहे. पुत्रा, दुष्ट दुर्धनानं तुझ्या मनात माझ्या पुत्रांविषयी, तुझ्या बंधूंविषयी द्वेषाचा अंगार, तुझी वेळोवेळी स्तुती करून मन धरणी करून सदैव यज्ञकुंडासारखा धगधगतच ठेवला आहे. चल, तुझ्या बंधूंच्या आनंदाश्रूंनी तू शांत करून टाक. माझ्या आज्ञेसाठी एक पत्नी आपल्यात विभागून घेणारे माझे पुत्र, माझ्या शब्दासाठी तुझ्या चरणांवर आपली मस्तक ठेवून ढसाढसा रडत तुझी क्षमा मागतील. तुझ्यावर उगारलेला असूर भीम आपल्या हातानं तुझ्या हाती देऊन आपली विशाल पाठ त्याचे प्रहार सोसण्यासाठी तुझ्या पुढे ओनावून धरील. प्राण गेला तरी तो हुंकारही भरणार नाही. तुझ्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी आपला अक्षय बाणांचा भाता आणि अजिंक्य गांडीव धनुष्य तुझ्या राज्याभिषेक समारंभाच्या समयी पेटत्या यज्ञकुंडात अर्जुन आपल्याच हातांनी टाकेल. नेहमी तुझ्या निमुळत्या पायांचं वर्णन माझ्यासमोर करणारा तुझा बंधू युधिष्ठिर सर्व नद्यांचं पवित्र जल घेऊन त्यानं तुझे चरण धुवेल. सर्वांच्या सहवासात आयुष्य कंठलेली माझी विनयी स्नुषा द्रौपदी उर्वरित आयुष्य तुझ्याच सेवेसाठी वेचील आणि तुझ्यासाठी, केवळ तुझ्याचसाठी मनाच्या अंधाऱ्या गुहेत तळमळणारा माझा अंतरात्मा देहाचं अंशुक फेकून समाधानानं स्वरलोकाची द्वार ठोठावी. चल कर्ण, आपल्या बंधूत चल. तिनं माझं दंड धरून मला गदागदा हलविलं. इंद्राला पुढं घालून माझी कवच कुंडलं लुटणारे तुझे वीर पुत्र सुदामन आणि शोन यांचा बळी घेणारा अर्जुन, सूतपुत्र म्हणून मला लाथाडणारी तुझी स्नुषा, सारथी म्हणून माझी प्रकट विटंबना करणारा भीम आणि भूक लागल्यानंतर ज्याला रडण्याशिवाय दुसरं काहीच माहीत नाही अशा अजान, निष्पाप, निरागस आणि कोवळ्या अर्भकाला अश्वनदीच्या महापुरातील पात्रात लोटण्या इतकी जिची मातृप्रेमाची गंगा पवित्र आहे अशी तू. तुम्ही सर्वजण माझा परत बंधू, पती आणि पुत्र म्हणून स्वीकार करायला आज तयार असाल तर खरोखरच तुम्ही महान ढोंगी आहात. ढोंग हे सनातन आहे हे सिद्ध करण्यासाठीच मीही तुझ्या बरोबर येऊ काय? शक्य नाही. कपटी, दुष्ट, कुटील आणि हृदयशून्य माणूस सुद्धा ढोंगी माणसापेक्षा सहस्त्रपट श्रेष्ठ आहे. जा, संपत्ती, राज्य, प्रेमपाश यांनी विचार बदलता येणंच तुला शक्य वाटत असेल तर दिग्विजयातील सर्व संपत्ती मी तुझ्या चरणांवर घालतो. घालशील तू आपल्या 5 पुत्रांना या सुतपुत्रांच्या चरणांवर? नसलेल्या पुत्रप्रेमाची कृतक ढाल या कर्णासमोर व्यर्थ धरू नकोस. ज्या हातांनी आसूड आणि राजदंड सारख्याच भावनेनं पेलले त्या या हातांनी तुला वंदन केलं यातच भाग्यमान आणि चालती हो.
नसलेलं पुत्रप्रेम, सांग, माझ्या रथाला 6 घोड्यांऐवजी 5च जोडलेले तुला कधीच दिसले नाहीत काय? तुझ्या विवाहातील शालू आणि अंगुलित्रां तुला आठवत नाही काय? दिग्विजयाहून परतलास त्यावेळी ऋषिकन्येनं भाली चढविलेला कुंकुम तिलक तू इतक्यात विसरलास काय? राजसूय यज्ञाला आलास त्यावेळी तुझ्या पायात सौदावरून पडलेलं माझ्या हातातील हस्तभूषण तुझ्या पुत्रासाठी, ऋषसेनासाठी होतं हे तरी तुला सत्य वाटेल काय? इंद्रप्रस्थातील राजवास्तूच्या भित्तीवर चितारलेल्या चित्रातील क्रंदणारी राजस्त्री मीच आहे हे त्या भित्ती तुला आजही सांगतील. त्यावर तरी तुझा विश्वास बसेल काय? आखाड्यातील तुझा पराक्रम पाहून तुझ्या वियोगानं दाटलेल्या दुधाच्या पाण्यामुळे भिजलेली माझी कंचुकी, तुला ऐकून तरी माहीत आहे काय? सांग, तू माझा पुत्र आहेस असं या हस्तिनापूरच्या चौकाचौकात मी आज गरजून सांगितल्यानंतरच तुझा माझ्या मातृत्वावर विश्वास बसणार आहे काय? बोल, अशीच तुझी इच्छा असेल तर मी त्यालाही आज तयार आहे. तू खूप तयार असलीस तरी ते मान्य करण्याची आज जगाची तयारी आहे काय? आणि मला तर त्याची आज आवश्यकताही नाही. जन्मल्याबरोबर माझा त्याग करताना काहीही न बोलून तू मला अर्धवट मारलंस आणि नको त्या नेमक्या ऐनवेळी नको ते वारेमाप बोलून तू मला संपूर्ण ठार मारलं आहेस. केवळ आजचा शुभमुहूर्त तुला माझ्यासमोर येण्यासाठी योग्य वाटला काय? सांग, यावेळी माझ्या ठिकाणी तुझा भीमच असता तर? हातातील गदेचा प्रहार कसलाही विचार न करता तुझ्या या मस्तकावर करून तुझ्या रक्तानं पायांखालची मरुभूमी भिजविण्याचा विक्रम करायला तो विसरला असता काय? माझ्याऐवजी युधिष्ठिर असता तर? राजवस्त्र फेकून देऊन भगवी वस्त्र पांघरून संन्यस्त म्हणून तुम्हा सर्वांना टाकून तो हिमालयात गेला नसता काय? तुझा प्राणप्रिय अर्जुन असता तर? आपलं गांडीव तुझ्या कंठात अडकवून त्यानं आज तुला गदागदा हलविलं नसतं काय? पण मी मात्र तुला वंदन केलं आहे. उगास लीनत्व पत्करून खोटा मान मिळवायचा म्हणून नव्हे, तर श्रीकृष्णानं सांगितलेल्या नात्याची जाणीव जागती ठेवली आहे म्हणून. मात्र तू मला काय दिलं आहे? शत्रूही देणार नाही असे दुःखाचे कड, डोळे फाडले तरी काहीही दिसणार नाही असा कोंदटविणारा संभ्रम. जा राजमाते, केवळ पुत्राला जन्म दिल्यानं कोणतीही स्त्री माता होत नसते. उलट जन्म न देताही संस्कारांनी एखाद्या मातीच्या गोळ्याची मूर्ती करता येते हे एका राजस्त्रीला न जमलेलं महत्कार्य एका क्षुद्र स्त्रीनं, राधामातेनं करून दाखविलं आहे. जा राजस्त्रीये, राजवाड्यात अरण्यात कुठेही जा, तू एक भ्रांत चित्त माता होतीस आणि राहशील. रामासाठी तडफडून मरणारी कौशल्य माता तुला कळली नाही. मातृत्व हा स्त्री म्हणून मिळालेला सर्वात श्रेष्ठ वर तू शाप म्हणून जीवनभर वागवलास. याचक म्हणून आली नसशील तर सत्वर इथून दूर जा. या गंगेच्या पवित्र किनाऱ्यावर क्षणभरही उभं राहण्याचा तुला कोणताच अधिकार नाही.
नाही, मी जाण्यासाठी आले नाही, तुला नेण्यासाठी आले आहे. रामासाठी प्राण त्यागणारी कौशल्या राजकक्षात होती. तिचा कोणताही पुत्र रावणाला मिळाला नव्हता. मी पर्णकुटीत आहे. कशासाठी? राजमाता म्हणून मिरविण्यासाठी? नाही पुत्रा, तुझ्या धवल जीवनावरचा कलंक धुवून काढण्याची संधी कधीतरी मिळेल म्हणूनच निकरानं मी जिवंत राहिले आहे. आणि प्राणदंडानंच माझं मातृप्रेम तुला पटणार असेल तर मी तेही करीन आता. याक्षणी गंगेच्या साक्षीनं ज्या गंगेत तुला सोडलं तिलाच स्वतःला अर्पून. पण तू दुर्धनाकडून लढू नकोस. आपल्या दाहक पराक्रमात आपल्याच बंधूंना दग्ध करू नकोस. ती तत्काळ तडक गंगेच्या पात्राकडे चालू लागली, स्वतःचा देह गंगेला समर्पित करण्याच्या निर्धारानं. माझ्या देहाचा ध्वजदंड ढासळू लागला. अर्घ्यदानानं खंबीर केलेलं मनही डळमळू लागलं.
थांब,
मी तिला निक्षून सांगितलं. वेग आखडताच राजरथ थांबतो तशी ती थांबली. जवळ जात सौम्यपणे मी म्हणालो, सांग तुझी काय इच्छा आहे? दुर्धनाचा पक्ष न सोडता मी तुझ्यासाठी काय करू?
माझ्या पाची पुत्रांना अभय दे. त्यांना, आपल्या बंधूंना वधू नकोस. माता असूनही मी तुझ्याकडे पदर पसरून भिक्षा मागते. इंद्राला कवच कुंडले दिलीस, दीन दलितांना धन धान्य वस्त्र दिलीस. मला एवढं तरी दान दे, पाच जीवनांचं.
आपलं थकलेलं मुख होंजळीत घेऊन राजवाड्यावर सर्वांची माता म्हणून मान्यता पावलेली ती राजस्त्री स्फुंदू लागली. माझं अंतरंग तिळी तिळी तुटू लागलं. माझ्या नशिबी आलेले एक एक प्रसंग, प्रत्यक्ष स्वतःच्या आयुष्यात पाहण्याचा प्रसंग, प्रत्यक्ष त्या दैवावर तरी कधी आला होता काय? माझी जन्मदात्री मजसमोर स्वतःला याचक समजत होती.
दिलं हे अभय या कर्णानं तुला दिलं आहे. युद्धात एका अर्जुनाशिवाय मी कुणालाच वधणार नाही. जा, अर्जुन मारला गेला तर मला धरून तुझे पाच पुत्र जिवंत राहतील, आणि मी मारलो गेलो तर तुझे पाच पुत्र तसेच सुरक्षित राहतील. लक्षात ठेव, हे दान आहे असं मात्र कुणाला सांगण्याचा यत्न करू नकोस. हे अभय आहे,
वचन आहे. विश्वाच्या या अफाट पसरत कोण कुणाला आणि कसलं दान करू शकणार. जा, तुझ्या पुत्रांना राज्य, संपत्ती, सिंहासन आणि कीर्ती पाहिजे आहे. अमरत्वाचं लेणं घेऊन आल्यासारखं ते ती अखंड उपभोगणार आहेत असंच तुलाही वाटतं. पण लक्षात ठेव, कर्णाला काय पाहिजे हे तुला समजलं नाही. हस्तिनापुरातील कुणालाच ते कधीही समजलं नाही. ऐक, त्याला पाहिजे आहे आर्यांच्या भावी पिढ्यांच्या कोटी कोटी मनाचा अभंग, अतुल राज्य. पांडवांचा वडील बंधू म्हणून मी त्यांना अभय द्यायचं ते दिलं आहे असं समज. शेवटचं हे कर्तव्य करताना मला कोणतेही दुःख होत नाही. पांडवांचं जगणं हे माझ्या मरणाच्या पायावरच उभं राहणार असेल तर तो पायथ्याचा पाषाण होणंही मी आनंदानं मान्य करतो. जा, युद्धात तुझ्या चार पुत्रांवर माझं विजय धनुष्य मर्मभेदी शरांचा वर्षाव कधीच करणार नाही. तुझा सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे कालच ठरविल.
पुत्रा, तू धन्य आहेस. मातेच्या जीवनावरूनच सर्वश्रेष्ठ पुत्र कोण हे ठरणार असेल तर माझ्या यातनांपेक्षाही सखोल यातना जीवनभर मुकाट साधणारा तूच माझा खरा सर्वश्रेष्ठ पुत्र आहेस. ये, तुझ्या यातना मला दे, माझ्या मिठीत ये. एक वेळ मला माता म्हणून हाक मार. माझ्या वृद्ध कानांची रंध्र आणि पटलं त्यासाठी आसुसले आहेत. कर्णा, एकदाच मला माता म्हण, आलिंगन दे. थरथरणाऱ्या वेलीसारखी ती भाववेगानं लढलडू लागली. पण मला आज जगातील कोणतंच दृश्य विरघळू शकत नव्हतं. उद्या कुरूंचा सेनापती होणारा मी आज पांडवांच्या मातेच्या मिठीत कसा काय शिरू शकणार होतो.
नाही, तो अधिकार केवळ राधामातेचा आहे. जा तू.
कदंबावरील उत्तरीय ओढून अंगावर घेत तर्जनीनं तिला मी विदुरांची पर्णकुटी दाखविली. कडेच्या तप्त वाळवंटाच्या उष्ण ज्वालांनी तिचे शुभ्र केश भुरभुरत थरारले. कसे तरीच मांडोलवत ती निर्धारानं म्हणाली, माझंच चुकलं, यात तुझा काही दोष नाही. तुम्ही पुरुषांनी सदैव आपल्या पित्याचा आदर्श जपावा. तुझ्यासारख्या आकाशपुत्रानं तर आपल्या आकाशपित्याचाच आदर्श जपावा. माझ्या पुत्रा, तुझ्या आकाशपित्याला तरी कुठं माहीत आहे त्याच्या मातेचं नाव. निघते मी. ओघळणाऱ्या अश्रूंचा पूर न सावरता ती वळून वाळू तुडवीत चालू लागली. तिच्या पायांच्या ठशांची चाकोरी वाळूवर एकसर उमटत चालली. ती पाहताच मला शोनाची एकदम आठवण झाली. त्याच्या पायांची अशीच चाकोरी मी अनेक वेळा या गंगा किनाऱ्यावर पाहिली होती. शोन आज नव्हता, पण त्याची स्मृती माझ्या अंतरंगात जिवंत होत्या. वसुदादा, वसुदादा म्हणणाऱ्या त्या सारथी पुत्राचा माझ्याशी तसा रक्तामांसाचा कोणता संबंध होता. तरीही निर्भय प्रेमाची बकुल फुलं त्यानं मला जीवनभर वाहिली नव्हती काय. तो गेला होता, तरीही सुकलेल्या बकुल फुलांचा सुगंध मागं रेंगाळतो तशा त्याच्या आठवणींचा सुगंध माझ्या अंतरंगात आजही दरवळत होता. एक सारथी असूनही एका क्षत्रियावर निर्हेतुक प्रेमाचा वर्षाव त्यानं केला नव्हता काय. आणि मी मात्र माझा भार 9 मास उदरात बाळगणाऱ्या माझ्या प्रत्यक्ष जन्मदात्रीला आज लाथाडीत होतो. तपातपांचा पुत्र वियोग सहन करणाऱ्या माझ्या मातेला ठोकरत होतो. बरं वाईट कसंही असो, मला मिळालेलं हे जीवन तिच्यामुळेच अस्तित्वात आलं नव्हतं काय. या योद्ध्यांच्या जगात एक सेनापती ही सर्वांनी लादलेली मोठेपणाची धुंदी घेऊनच पुढे जगायचं काय. तिनं स्वतःसाठी माझ्याकडे असं काय मोठं मागितलं होतं. एकदा माता म्हणून मी मारलेली हाक, जीवनभर सगळी कर्तव्य काटेकोरपणे करणारा मी पुत्र कर्तव्यापासून मात्र आज वंचित होत कुठेतरी चाललो होतो. ती मला पुन्हा भेटेलच असं कसं म्हणता येईल. सर्वांनी वंदिलेली ती राजमाता एका पक्षिणीसारखी माझ्या उत्तरीयाच्या छायेत किती काळ तिष्ठली होती हेही मला कसं काय उमगू शकलं नाही. कीर्तीची आणि मोठेपणाची धुंदी मद्याच्या धुंदीपेक्षा अधिक असते हेच खरं नाही काय. कोण कुणाचा सेनापती, कसला योद्धा, कसला महारथी जो आपल्या मातेला लाथाडतो त्याला कुठेतरी असलेल्या स्वर्गाच्या प्राप्तीची आशा करण्याचा काय अधिकार. मातृश्रद्धा हाच स्वर्ग, तेच मुक्तिस्थान, मातृऋण हेच सर्वश्रेष्ठ ऋण.
माते थांब.
दोन्ही हात उंचावून दूर गेलेल्या तिला मी काळीच देठापासून हाक घातली.
अरण्यात मार्ग चुकलेल्या वासराच्या हंबरड्याचा हुंकार ऐकून एखादी गाय शेपटीचा गोंडा विस्फारून कान टवकारून धावत सुटते, तशी ती आपलं वय, स्थान, वेळ, काळ सर्व विसरून माझा, माते हा शब्द ऐकताच धावत सुटली. जिच्या विरहाग्नीसमोर वाळवंटाच्या लहलणाऱ्या ज्वाळासुद्धा मला फिक्या वाटल्या. जवळ येताच तिच्या चरणांवर लोटांगण घेत म्हणालो, माते क्षमा कर तुझ्या या कर्णाला. तुझ्या 5 पुत्रांना तुझ्यामुळे प्रेमोच्च बिंदूचे क्षण मिळाले, आनंदाचे, लोकप्रियतेचे, वैभवाचे, गौरवाचे. त्यासाठी त्यांनी जीवनभर तुला शतशत वारण वंदनही केलं असेल. माते, तुझ्या प्रथम पुत्राचं हे तुला पुत्र म्हणून आज पहिलंच वंदन आहे. कदाचित कदाचित ते शेवटचंही ठरेल. कशासाठी करतो आहे ते मी? यासाठीच की तुझ्यामुळे, केवळ तुझ्याचमुळे मलाही एक प्रेमोच्च बिंदूचा क्षण मिळाला, यातनांचा. माझ्या नेत्रातील अश्रूंची धार तिच्या चरणांवरचे वाळूकण धुवू लागली. तिच्या नेत्रातून ओघळलेले तिच्या पवित्र आत्म्याचं पाणी माझ्या मस्तकावर टपटपू लागलं. हा या कर्णाच्या जीवनातील भाव दिग्विजयाचा सर्वश्रेष्ठ अभिषेक नव्हता का? आता देहाची मुठभर वाळू होऊन खालच्या वाळवंटात विलीन झाली असती तरी काय बिघडणार होत? उठ. माझ्या मस्तकावर हात फिरून थरथरत्या हातांनी तिनं मला उठविलं. कापऱ्या स्वरात भरल्या नेत्रांनी ती म्हणाली, किती किती उंच झालास रे तू माझ्यापेक्षाही. आवेगानं ओढून जवळ घेत तिनं मला आपल्या गाढ आलिंगनात कवटाळलं. तिच्या ठेंगण्या देहातील हिमालयाच्या उंच शिखरांनाही लाजवील असं मातृहृदय पाहून माझं जीवन कृतार्थ झालं. नेत्रातील कृतार्थतेचे, धन्यतेचे दवबिंदू तिच्या मस्तकावरील शुभ्र केसांवर पडून तिला सांगू लागले, माते, तुझ्या धवल केसांसारखंच तुझे जीवन धवल आहे, पवित्र आहे, शुचिरभूत आहे. माझा त्याग केलास तरी, मग जग काहीही म्हणू. क्षणभर तिनं आपलं मस्तक माझ्या छातीवर टेकवलं. माझ्या काळजाच्या धडधडीतून माते माते अशी साथ ऐकू येते काय? हे तर तिला ऐकायचं नसेल. तिच्या आणि माझ्या संमिश्र अश्रूंनी पायाखालची तप्त वाळूही क्षणभर शांत झाली. सभोवतीच्या वाळवंट्याला कोण आनंद झाला होता? तेजाच्या पुत्राचं त्याच्या तेजस्वी मातेशी झालेलं हे पुनर्मिलन सूर्यदेवांना सांगण्यासाठी तप्त वाळवंटाशिवाय तिथं दुसरं कोण होतं? त्यातून वळवळत निघणाऱ्या तप्त झळा उंच उंच जाऊन गगनमंडळात माझ्या पित्याला सांगणार होत्या, तुझ्या चिरविरही पुत्राला त्याची चिरविरहिणी माता आज भेटली. ही तुझी मी जपलेली आठवण. तिनं अंशुकाच्या शेवात बांधलेली, मी दिग्विजयाहून परतताना आश्रमकन्याच्या करंडकात टाकलेली माझीच अंगठी माझ्या तर्जीने चढवली. तिच्यातील पुष्करास तळपू लागला. येतो मी. पुन्हा एकदा तिच्या चरणांना विरासनी स्पर्श करून मी वाळू तुडवीत चालू लागलो. तीही पर्णकुटीच्या दिशेनं मार्गस्थ झाली. आता मात्र दिवस खरोखरीच मालवू लागला.